आकाशवाणी नागपूर हेमांगी कुलकर्णी आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। राज्यसभेच्या 24 जागांच्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी 18 जूनला मतदान। राज्यात पेट्रोल डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याची ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांची माहिती। चंद्रपूर जिल्ह्यात तेंदूपत्ता संकलनासाठी गेलेल्या 4 महिलांचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू। आणि महाराष्ट्र राज्य सेवा हक्क आयोगाच्या नागपूर आयुक्तपदी संदीप जगन्नाथ देशमुख यांची नियुक्ती। आता सविस्तर बातम्या। केंद्रीय निवडणूक आयोगानं राज्यसभेच्या 10 राज्यांमधल्या 24 जागांसाठी द्वैवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे। माजी पंतप्रधान HD देवेगौडा, केंद्रीय मंत्री जॉर्ज कुरियन आणि रवनीत सिंग यांच्यासह अनेक सदस्यांचा कार्यकाळ पुढील महिन्यात संपतो आहे। आंध्र प्रदेश, गुजरात आणि कर्नाटकमधल्या प्रत्येकी 4, राजस्थान आणि मध्य प्रदेशमधल्या प्रत्येकी 3, झारखंडमधल्या 2, तर मणिपूर, मेघालय, अरुणाचल प्रदेश आणि मिझोरममधल्या प्रत्येकी 1 जागेसाठी निवडणूक होणार आहे। निवडणुकीची अधिसूचना 1 जून रोजी जारी केली जाईल। मतदान आणि मतमोजणी 18 जून रोजी होईल। दरम्यान आयोगानं महाराष्ट्र आणि तामिळनाडूमधल्या राज्यसभेच्या प्रत्येकी 1 जागेसाठी पोटनिवडणुकीचीही घोषणा केली आहे। राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुनेत्रा पवार आणि ऑल इंडिया अण्णा द्रमुकचे खासदार CV षणमुगम हे नुकतेच राज्य विधानसभेवर निवडून आल्यामुळे या जागा रिक्त झाल्या आहे। या पोटनिवडणुकीसाठी देखील 18 जून रोजी मतदान होणार आहे। मुंबई इथं आयोजित इमॅजिनेक्स कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र संशोधन, नवोपक्रम आणि जागतिक अर्थव्यवस्थेत मोठी भरारी घेत असल्याचा विश्वास व्यक्त केला आहे। महाराष्ट्र सध्या देशाची स्टार्टअप आणि युनिकॉर्न राजधानी असून राज्याची अर्थव्यवस्था 54 लाख कोटी रुपयांवर पोहोचल्याचं त्यांनी सांगितलं। कृत्रिम बुद्धिमत्ता आणि तंत्रज्ञानाच्या सहाय्यानं प्रशासन, उद्योग आणि कृषी क्षेत्रात मोठे बदल घडत असल्याचं त्यांनी नमूद केलं। गेल्या काही दिवसांपासून आंतरराष्ट्रीय स्तरावर निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे पेट्रोल डिझेलच्या दरांमध्ये चढ उतार पाहायला मिळते आहे। या पार्श्वभूमीवर राज्यात इंधन टंचाई निर्माण होण्याच्या अफवा पसरवल्या जात आहे। मात्र महाराष्ट्रात पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याची माहिती राज्याचे अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे। माध्यमांशी संवाद साधताना भुजबळ म्हणाले की राज्यात कोणत्याही प्रकारची इंधनाची टंचाई नाही, त्यामुळे नागरिकांनी भीतीपोटी अतिरिक्त पेट्रोल डिझेल खरेदी करून साठवणूक करू नये। गेल्या काही दिवसात अनेक ठिकाणी गरजेपेक्षा अधिक इंधन खरेदी होत असल्याचं निदर्शनास आलं असून त्यामुळे मे महिन्यात नेहमीच्या तुलनेत सुमारे 20% अधिक पेट्रोल डिझेलची विक्री झाल्याची माहिती आहे। देशभरात गेल्या 10 वर्षांमध्ये अनेक परीक्षांचे पेपर फुटले, त्यातही नीट सारख्या परीक्षांचे पेपर फुटत असतील तर त्याला केंद्र सरकारच जबाबदार असून केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी घेऊन राजीनामा द्यायला हवा अशी मागणी काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी नागपूर इथं केली। संवेदनशील पदावर बसलेल्या मंत्र्यांना विद्यार्थ्यांच्या भविष्याची काळजी दिसत नाही, डिझेल पेट्रोलचा तुटवडा, खतांचा अपुरा साठा अशा अनेक समस्यांचा देश सामना करत आहे। मात्र सरकारचं लक्ष तरुणांचं ट्विटर हँडल बंद करण्याकडे असल्याची टीका त्यांनी केली आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आज नागपुरात केंद्र सरकार आणि भाजपा विरोधात आंदोलन करण्यात आलं। शहरातील व्हरायटी चौकात कार्यकर्त्यांनी मेलोडी चॉकलेटचं वाटप करत वाढत्या महागाईच्या मुद्यावरून सरकारचा निषेध व्यक्त केला। यावेळी पक्षाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी फलक हातात घेऊन केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली। पेट्रोल, डिझेल, गॅस सिलेंडर तसंच दैनंदिन गरजेच्या वस्तूंच्या वाढत्या किमतीमुळे सर्वसामान्य नागरिक त्रस्त असल्याचा आरोप आंदोलकांनी केला। चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यातील गुंजेवाही पवनपार मार्गावरील खैरीचक जंगल परिसरात तेंदूपत्ता संकलनासाठी गेलेल्या 4 महिलांवर वाघानं हल्ला करून त्यांना ठार केल्याची घटना आज घडली। 45 वर्षीय कविता मोहुर्ले, 40 वर्षीय अनिता मोहुर्ले, 40 वर्षीय संगीता चौधरी आणि 35 वर्षीय सुनीता मोहुर्ले अशी मृत महिलांची नावं आहे। सर्व महिला गुंजेवाही गावातील रहिवासी असून जंगलात तेंदूपत्ता संकलनाचं काम करत असताना दबा धरून बसलेल्या वाघानं त्यांच्यावर झडप घातली। या भीषण हल्ल्यात 4ही महिलांचा जागीच मृत्यू झाला। घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असून हल्लेखोर वाघाचा शोध घेण्यासाठी विशेष पथक तैनात करण्यात आलंय। घटनेनंतर परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं असून ग्रामस्थांनी वाघाचा तातडीनं बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे। तेंदूपत्ता संकलनासाठी जंगलात जाणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षेसाठी ठोस उपाययोजना करण्याची मागणी होती आहे। या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात। आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे। संदीप जगन्नाथ देशमुख यांची महाराष्ट्र राज्य सेवा हक्क आयोगाच्या नागपूर आयुक्तपदावर नियुक्ती करण्यात आली आहे. मुंबईत महाराष्ट्र राज्य सेवा हक्क आयोगाच्या कार्यालयात आयोगाचे मुख्य आयुक्त मनुकुमार श्रीवास्तव यांनी देशमुख यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. यावेळी कोकण विभागाचे आयुक्त बलदेव सिंग आणि अमरावती विभागाचे आयुक्त अरुण डोंगरे उपस्थित होते. संदीप देशमुख हे अपर आयुक्त आणि विशेष निबंधक म्हणून सेवानिवृत्त झाले आहे. त्यांच्या प्रदीर्घ प्रशासकीय अनुभवाचा लाभ आयोगाच्या कार्याला होणार असल्याचं आयुक्त श्रीवास्तव यावेळी म्हणाले. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे खासदार अमर काळे यांनी वर्धा जिल्ह्यासह विदर्भातील वाढत्या तापमानाबाबत चिंता व्यक्त करत प्रशासनानं तातडीनं पर्यावरणीय बदलांचा अभ्यास करून उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. वर्ध्यात तापमान 47.1°C पर्यंत पोहोचल्यानं परिस्थिती गंभीर बनली असून जंगलतोड, शहरीकरण, पाणीसाठ्यातली घट आणि प्रदूषण यामुळे हवामान बदल तीव्र होत असल्याचं त्यांनी म्हटलंय. वृक्ष लागवड, जलसंधारण, हरित क्षेत्र वाढवणं आणि प्रदूषण नियंत्रणासाठी दीर्घकालीन धोरण राबवावं अशी मागणी त्यांनी राज्य सरकारकडे केली आहे. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या उन्हाळी मे जून परीक्षा 27 मे पासून सुरू होत असून अमरावती विभागात 84 परीक्षा केंद्रांची निश्चिती करण्यात आली आहे. परीक्षा कॉपीमुक्त आणि पारदर्शक वातावरणात पार पाडाव्यात यासाठी यंदा प्रथमच सर्व केंद्रांवर एआय आधारित सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहे. प्रश्नपत्रिका डाऊनलोड पासून उत्तरपत्रिका सीलिंग पर्यंत संपूर्ण प्रक्रिया सीसीटीव्ही देखरेखीखाली होणार आहे. तसंच भरारी पथकांमध्ये प्राचार्य दर्जाच्या अधिकाऱ्यांचा समावेश करण्यात आला असून वरिष्ठ पर्यवेक्षक म्हणून नीट, सेट आणि पीएचडी पात्रताधारकांची नियुक्ती करण्यात आली आहे. यवतमाळच्या पुसद इथं पोलिसांनी सापळा रचून गांजा तस्कराला रंगेहात अटक केली. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं धनकेश्वर मंदिर परिसरात असलेल्या पाचपीर बाबा दर्गाजवळ आरोपी शेख कलीम शेख हाजी याला ताब्यात घेऊन झडती घेतली असता त्याच्याकडे 3 किलो 436 ग्रॅम गांजा आढळून आला. वसंतनगर पोलिसांनी आरोपीला अटक करून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केलाय. भंडारा जिल्ह्याच्या 63 धरण तलावात उपयुक्त पाणी केवळ 25.66 दशलक्ष घनमीटर म्हणजे 31.24% शिल्लक आहे. मोहाडीतील हिवरा लघु प्रकल्प आणि साकोलीतील वालमाझरी आणि केसलवाडा हे जुने मालगजारी तलाव पूर्णपणे कोरडे पडल्यानं उन्हाळी पिकांसाठी पाणी सोडण्याच्या शक्यता कमी झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंता पसरली आहे. शहरी भागात पिण्याच्या पाण्यावर ताण वाढल्यानं प्रशासनासमोर उपलब्ध साठा पिण्याच्या वापरासाठी राखण्याबरोबरच इतर वापरासाठी कडक नियोजन करण्याचं आवाहन आहे. आधुनिक भारताचे जनक, स्त्री सक्षमीकरणाचे पुरस्कर्ते, ब्राह्मो समाज संस्थापक राजाराम मोहन रॉय यांना आज जयंतीदिनी अभिवादन करण्यात येत आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी राजाराम मोहन रॉय यांना आदरांजली वाहिली. सती प्रथेसारख्या अमानवी रूढी, अंधश्रद्धा आणि सामाजिक कुप्रथांविरुद्ध लढा देत त्यांनी आधुनिक भारताच्या पायाभरणीला बळ दिलं. त्यांची प्रगतीशील विचारसरणी, समाज सुधारणेसाठीचं समर्पण आणि दूरदृष्टी देशवासियांना सदैव प्रेरणा देत राहील असं राजनाथ सिंग यांनी समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलंय. जगातील सर्वात उंच शिखर माउंट एव्हरेस्ट सर केल्यानंतर खाली उतरताना 2 भारतीय गिर्यारोहकांचा मृत्यू झालाय. अरुण कुमार तिवारी आणि संदीप अरे अशी मृत गिर्यारोहकांची नावं आहेत. अतिशय थकव्यामुळे आणि शारीरिक क्षमतेचा अतिरेक झाल्यानं त्यांचा मृत्यू झाल्याचं प्राथमिक अहवालात नमूद करण्यात आलंय. माहितीनुसार संदीप अरे यांनी बुधवारी तर अरुण कुमार तिवारी यांनी गुरुवारी संध्याकाळी एव्हरेस्ट सर केला होता. याच मोहिमेत 1274 गिर्यारोहकांनी एकाच दिवसात एव्हरेस्ट सर करून नवा विक्रम प्रस्थापित केला. नागपूरच्या प्रादेशिक हवामान विभागानं याआधीच वर्तवलेल्या अंदाजानुसार आज अमरावती आणि वर्धा जिल्ह्यात अत्याधिक उष्णतेचा रेड अलर्ट जारी करण्यात आला असून हा अलर्ट उद्या अकोल्यासह अमरावती आणि वर्धा इथं कायम राहणार आहे. याशिवाय आज आणि उद्या नागपूर, यवतमाळ, चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये उष्णतेचा ऑरेंज अलर्ट कायम राहणार आहे. दरम्यान आज दुपारी नोंदवलेल्या तापमानानुसार चंद्रपूर जिल्ह्यात 46.6°C इतक्या सर्वाधिक कमाल तापमानाची नोंद करण्यात आली. वर्धा इथं 46.5, ब्रह्मपुरी इथं 46, गडचिरोली आणि अमरावती इथं 45.6, नागपूर इथं 45.2, गोंदिया इथं 44, तर बुलडाणा इथं 39°C इतक्या कमाल तापमानाची नोंद करण्यात आली. येत्या 25 आणि 26 मे रोजी तापमानात किंचित घट होऊ शकते असा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केलाय. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. राज्यसभेच्या 24 जागांच्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी 18 जूनला मतदान. राज्यात पेट्रोल डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याची ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांची माहिती. चंद्रपूर जिल्ह्यात तेंदूपत्ता संकलनासाठी गेलेल्या 4 महिलांचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू. आणि महाराष्ट्र राज्य सेवा हक्क आयोगाच्या नागपूर आयुक्तपदी संदीप जगन्नाथ देशमुख यांची नियुक्ती. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.